हॅलो बालमित्रांनो, आज आपण जाऊ तिथे खाऊ म्हणून एक गोष्ट ऐकणार आहोत. चंगू आणि मंगू दोघे दोस्त होते. दोघे खूप खादाड होते. त्यांना सारखी भूक लागत असे. त्यांच्या आयांना नेहमी प्रश्न पडे, यांना सतत खायला काय द्यायचे. चंगूच्या आईचे नाव चंपा होते, मंगूच्या आईचे नाव तारा होते. एकदा चंपा आणि तारा एकत्र भेटल्या व दोघीही चंगू मंगूंच्या खादाडपणाविषयी एकमेकींना सांगू लागल्या. दोघींनी ठरवले की या दोघांचा खादाडपणा दूर केलाच पाहिजे. दोघींनी एक युक्ती केली. दुसऱ्या दिवशी रविवार होता. चंगू मंगू घरीच होते. रविवार त्यांना खूप आवडे, कारण दिवसभर त्यांना कुठे वेफर्स खा, कुठे फळे खा, कुठे चॉकलेट खा असं खादाडी करायला मिळायची. अगदीच काही मिळालं नाही तर मॅगी करून खा अशी खादाडी करता यायची. इतर दिवशी शाळा असल्याने फक्त शाळेच्या मधल्या सुट्टीतच त्यांना खायला मिळे. बाकी शाळा सुटेपर्यंत त्यांच्या तोंडाला व पोटाला सुट्टी असे. म्हणून खरे तर शाळेत जायचाच त्यांना कंटाळा येई, पण जबरदस्तीने शाळेत तर जावेच लागे. रविवारी जरा उशिराच अंथरुणात लोळत पडलेल्या चंगू आणि मंगूला खमंग वास येऊ लागले व वासानीच त्यांची भूक चाळवली. घाईघाई तोंड वगैरे धुऊन ते स्वयंपाकघरात धावले. बघतात तर काय, खूप खायचे नवनवीन पदार्थ त्यांच्या आयांनी बनवले होते. इतके खायचे पदार्थ बघून दोघे आनंदाने उड्याच मारायला लागले. पण दोघांच्याही आयांनी त्यांना एक अट घातली. चंगूच्या आईने सांगितले की हे सर्व पदार्थ त्याने एकट्याने आजच्या आजच संपवायचे. जर आज संपवले नाही तर खादाडपणा सोडायचा. मोजके पचेल एवढेच खायचे. व जर त्याने हे सगळे पदार्थ संपवले तर एवढेच पदार्थ त्याला रोज रोज खायला मिळतील. मंगूच्या घरी पण सेम त्याच्या आईने त्याला हेच सांगितले. चंगू व मंगू आनंदाने वेडेच झाले, कारण त्यांना वाटले की एवढे पदार्थ आपण हा हा म्हणता संपवू व दर रोज आपल्याला एवढे पदार्थ खायला मिळतील. त्यांनी सगळ्या खोल्यांमध्ये हाताला लागेल तसा खाऊ नेऊन ठेवला. प्रत्येक खोलीत, अगदी बाथरूममध्ये सुद्धा त्यांनी तो खाऊ नेऊन ठेवला. जाऊ तिथे खाऊ अशी त्यांच्या घराची अवस्था झाली. दर 5 मिनिटांनी नवीन खाऊ तोंडात भरायचा असा त्यांनी सपाटा लावला, कारण त्यांना अट पूर्ण करायची होती ना. दुपारच्या जेवणापर्यंत खाऊन खाऊन त्यांचे फक्त पावच पदार्थ संपले होते, पण पोट मात्र तुडुंब भरले होते. संध्याकाळपर्यंत निम्मे पदार्थ संपले, पण आता पोटाला एवढी तड लागली होती की मुश्किलीने ते चालू शकत होते. रात्रीचे 7 वाजले होते व निम्मा खाऊ अजून शिल्लक होता, पण त्यांना खाण्याकडे आता बघवत पण नव्हते. उलटी होईल की काय अशी स्थिती दोन्ही भिडूंची झाली होती. ते सपशेल आयांना शरण गेले व म्हणाले, आई आम्ही हरलो, आता एक कण पण आम्ही खाऊ शकत नाही. उद्यापासून तू सांगशील व देशील एवढाच खाऊ आम्ही खात जाऊ, हावरटपणा करणार नाही. दोन्ही आयांनी त्यांना जवळ घेतले व खादाडपणाचे तोटे त्यांना सांगितले व त्यांच्याकडून लिहून घेतले की ते आता शहाण्यासारखे वागतील. तेव्हापासून त्यांनी खादाडपणा कायमचा सोडला. पण जाऊ तिथे खाऊ म्हणून अजूनही सगळे त्यांना चिडवतात व त्यांना मोजकेच खायची आठवण देतात. बाय बाय.